तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा
Action. नमस्कार, मी नागराज मंजुळे. तुम्ही ऐकत आहात अवॉर्ड विनिंग शो लाईट कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन. तुझ्या आता सैराट सारखी फिल्म, फँड्री सारखी फिल्म ह्यामध्ये कारण असे ऍक्टर्स होते, तुझ्याकडनं कुठेतरी अपेक्षा वाढल्यात का की आम्हाला तुम्ही ऍक्टर बनवू शकतात, असे तुझे मेसेजेस किंवा अशा लोकांचं भेटणं तुझ्याशी वाढलंय का नागराज?
वाढले. आणि ही गोष्ट चांगली की त्यांच्या मनात आपणही ॲक्टर होऊ शकतो कॉन्फिडन्स आला आहे. पण ह्याचा त्रासही होतो की मी सगळ्यांसोबत काम नाही करू शकणार, सगळ्यांना मी घेऊ नाही शकणार. परत मी पण एक माझ्या स्वार्थानं विचार करतोय की कोण सूट आहे. म्हणजे मी जरी या वर्तुळाबाहेर जात असलो तरी प्रत्येकालाच मी नाही का ह्याच्यात कास्ट करू शकेन असं होणार नाही.
अशा लोकांना काही तुला मेसेज द्यायचं, कारण असे अनेक लोक आहेत की जे तुझं एक्झाम्पल समोर घेतात, म्हणजे असंही म्हणतात की आम्हाला नागराज मंजुळे व्हायचं आहे.
मला एक वाटतं की ना, म्हणजे प्रत्येकाची शक्यता आहे, म्हणजे नागराज मंजुळे व्हायचं किंवा हे मला नाही पटत, त्यांना त्याच्यासारखंच व्हावं. मला फक्त एवढं बरं वाटतं, असं जर लोकांना वाटत असेल की नागराज सारखं व्हायचं आहे तर मला इंटरेस्टिंग वाटतं. आणि मला ज्या लोकांना खूप काळ आपण बाहेर ठेवलं की तुम्ही दर्शकच आहात, तुम्ही बघाच फक्त, तुम्ही काही करू नका, असा एक अलिखितचा नियम होऊन बसला होता. आता ते दर्शक जर म्हणत आहेत की मला पण गोष्ट सांगायची तर खूप उत्तम आहे, पण त्यांना ह्या कलेचे नियम पाळून गोष्ट सांगायला लागणार आहे. म्हणजे सगळेच उठलं तर खूप कॅओस होईल. आणि त्यांनी कधी कधी कॅरियर डावे पण होतात काही लोक, त्याचीही काळजी वाटते की बरेच लोक सगळं जे चाललंय चांगलं काम धंदा नोकरी आणि ते सोडून हे करतात, त्यांना ते जमते की नाही हे बघत नाहीत. तर हे जमवण्यासाठी पण काहीतरी, म्हणजे नाचता येतं तर नाचता येतं, नाचता नाही येत तर नाही येत, हे काही दैवी वगैरे नाही हा, मी दरवेळेस ते सांगतो. पण काही ते कलागुण म्हणून मी जसं म्हणालो ना, कवितेला काहीतरी निकष आहेत. माझं दुःख खूप मोठं आहे, मी भूकंपातून वाचलो, मला नाही का असं झालं तसं झालं, मी काही लिहायला लागलो, तर ती कविता नाही होत, ती गद्य होईल आणि गोष्ट सांगता येईल. पण गोष्ट घडली आणि गोष्ट सांगितली ह्याच्यात फरक आहे. आणि प्रत्येक घडणाऱ्याला गोष्ट सांगता येईल असं नाही. आणि काही लोक गोष्ट न सांगताच सांगतच होती इतक्या दिवस गोष्टी, तर मला वाटतं ह्याच्यात बॅलन्स पण साधला पाहिजे. हा कॉन्फिडन्स चांगला आहे, पण जरा काळजी पण घ्यायला पाहिजे की जे हातातले ना ते सोडून, कारण की जितके घडलेत त्यापेक्षा फिल्मच्या नादापाई खूप लोक बिघडलेले आहेत, ही पण उदाहरण आहे.
यु नो, आता आम्हाला माहिती की अमिताभ बच्चनजींसोबत तुझा एक फोटो तो आम्ही बघितला, असे अर्थात खूप मोठी गोष्ट आहे. पण एक आपली ओळख निर्माण झाल्यानंतर एखाद्या माणसाने येऊन आपल्याला पाठीवर मारलेली थाप जी असते ती नेहमी लक्षात राहते, तसं कधी झालं तुझ्यासोबत आयुष्यात पहिल्यांदा?
खूप लोकांनी असं म्हणजे नाही का कौतुक केलं आणि मला मजा आली त्या कौतुकाची. म्हणजे अजय अतुल जेव्हा त्यांनी हा बघितला फँड्री घरात, आणि त्यांनी पण खूपच त्यांना आवडली. खरं आम्ही खूप वेळ बोललोच नाही की यार तू किती इंटेन्स आणि किती छान फिल्म केली, तर मला खूप भारी वाटत होतं, कारण की अजय अतुल माझे आवडते संगीतकार आहेत आणि इतक्या दिवसात त्यांचं संगीत ऐकलं. आणि त्यांची जेव्हा प्रतिक्रिया मला मिळाली मला मजा आली. आणि श्याम बेनेगालांनी गोव्यात मला वाटतं ते म्हटलं की खूपच स्ट्रॉंग आणि पॉवरफुल फिल्म आहे. आणि चालता चालताच बोलले आणि तू म्हणाली तसं की पाठीवर टाकला, ते पण मला छान वाटलं. आणि या काळात अनेक लोक अशी भेटली आणि काही जे रॅन्डम माणसं आहेत आणि ती येऊन मिठी मारतात मला, की किंवा काही लोक थेट येऊन भेटून की खूप भारी काम करतो असं तसं, तर मला तेही भारी वाटतं. मला तितकंच महत्त्वाचं वाटतं जितकं महत्त्वाचं श्याम बेनेगल किंवा हे असतील.
एखादं रिजेक्शन तुला अवघड गेलं कधी आयुष्यात? कुठलं रिजेक्शन आलं तुला?
खूप रिजेक्शन आहेत आणि ते इतकी आली की अवघडाचं सोपं झालं. आता रिजेक्शन आलं मी खूप सोपं असतो. कामाच्या बाबतीत मी नाही गांभीर्याने घेत. मी मगाशीही म्हणालो की एकट्या माणसाच्या आयुष्यात योगायोग असत नाहीत, दोन माणसांच्या आणि दोनच्या पुढं जितकी माणसं त्यांच्या आयुष्यात योगायोग सुरू होतो. म्हणून तुम्हाला मिळतं किंवा तुम्हाला नाही मिळत तर ह्याला खूप लोक कारणीभूत किंवा कळत न कळत ती कारणीभूत असू शकतात. म्हणून तुम्ही ते गांभीर्याने घ्यायला नाही पाहिजे. त्यावेळेस दुःख होतं पण आता सवय झाली.
मुंबई जेव्हा तू गेला तेव्हा तू तिकडे कुठे राहिलास आणि तिकडचे काय दिवस होते?
मुंबईत आम्ही खूप इंटरेस्टिंग ठिकाण राहिलो. मी रमाबाईमध्ये राहिलो आणि मला आवडतं रमाबाईची आठवण येते. रमाबाई चाळ जे आहे घाटकोपरला, आणि परत आम्ही दिंडोशीला राहिलो, त्या एरियाचं नाव मला आठवत नाही. ते खूप आमची म्हणजे गटारनुमा ज्याला म्हणू ना, की त्याला पाणी सुटायचं खालून आणि आम्ही पुट्टे टाकायचो सगळे आणि त्याच्यावरती अंथरून झोपायचो. आणि त्याचं वास तर तुम्ही अवॉइडच करू शकत नव्हता. आणि भाडं तेवढंच देण्याची कुवत होती. आम्ही तिकडे काहीतरी 3,500-4,000 भाडं असेल आणि आम्ही 4-5 जण मिळून ते तिथे राहायचो.
तुला पिस्तुल्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला, अर्थात त्याच्यानंतर तर बरेच अवॉर्ड्स तुला मिळालेत, पण तुझ्यात एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो आणि तो एवढा पॉझिटिव्ह कसा आहे, तर ते पिस्तुल्या कशी घडली?
मला ज्या गोष्टी वाटत आहेत, कसं असतं की तू जे एक बघते फिल्ममध्ये असेल कविते त्याच्यात, आणि एक तू अनुभवते, आणि आपल्याला एक कन्फ्युजन होतं की काय नेमकं मला काय सांगायचं आहे. तर जे सांगितली गेली ती सांगितली गेलीच आहे, तशी सांगणारे खूप लोक आहेत. मला वाटलं की हे कोण सांगणार की जे माझं आहे, मला वाटतं सांगूयात जे होईल ते होईल. आता ते माध्यम म्हणून तो क्राफ्ट म्हणून म्हणजे तुम्हाला सांगायची इच्छा म्हणून तुम्ही काही नाही कसंही सांगितलं म्हणून त्याची फिल्म होईलच असं नाही. तर मला वाटतं मला जमलं मला किंवा जमतं म्हणा आत्तापर्यंत तरी. मला किती काळ हे जमत राहील ह्याचाही मला काही अंदाज नाही. आपला मूड आपला एकूण काय म्हणून डोकं जोवर आपल्याला साथ देते आणि आपल्याला ती गोष्ट कला म्हणून पण सांगता येते. तर म्हणजे कवितेला कवितेचे काहीतरी निकष असतात, म्हणजे आपण करवतीनं कापलं म्हणून संगीत होणार नाही, पण करवतीनं कापलं आणि कोणीतरी खिळा ठोकतं ह्याचं मिळून तुम्ही काहीतरी करू शकता आणि त्याला संगीत म्हणू शकता. तर त्या निकषाला पोचायची काहीतरी आपण माणूस म्हणून सगळ्यांनी मिळून काहीतरी तयार केलेलं आहे, तर त्यात ते जमतं आणि विषय माझे आहेत, मला वाटतं की सांगितले पाहिजे.
तू कुठल्याही अशा म्हणजे पिस्तुल्यामध्ये म्हणा किंवा आत्ता देखील तू सैराटमध्ये म्हणा, जे ॲक्टर्स घेतले होते ते खरं तर ॲक्टर ॲक्टर नव्हते ना, मग तरी तुला कधी असं कधी तुला अशी भीती नाही वाटली नागराज की यार आपण तर कोणी फेमस ॲक्टर्स जास्त घेत नाही होत आणि मग तरी पण? हाऊ डू यू क्राफ्ट युअर फिल्म?
मला वाटतं की माझे जे विषय आहेत त्यांच्या आता जब्या ह्याचा चेहरा पण मला तसाच पाहिजे होता फॅनरीत, आता त्याला कुठं कास्टिंग करायला पाहिजे होतं, कुठं जायचं मी मुंबईत कुठल्या फिल्म स्कूलमधून सोमनाथ आवडसारखा माणूस धरून आणायचा त्या वयातला परत? तर मला वाटलं की ही माणसं आहेत ह्यांना करूयात आणि त्यांचं आयुष्य त्यांनीच रिप्रेझेंट केलं तर अधिक छान आहे ना. म्हणजे सैराटमध्ये तानाजी लंगडा आहे, तर कुणीतरी ॲक्टरनं लंगड्याचं काम करावं, तर मला वाटलं की लंगडा आहे जो त्यानेच करावं, म्हणजे जरा व्यंग आहे त्याच्या ह्याच्यात तर त्यानेच करावं आणि मजा येते कधी कधी. आता हे दरवेळेसच हे कारगर होईलच असं नाही, पण मला वाटतं की बऱ्याचदा हरकत नाही आणि परत या सगळ्या वर्तुळाच्या बाहेर आपण जातच नाही. मला वाटतं बघूया, शोधून करून बघूया. मागच्या दिवसात म्हणाले की मला वाटतं की लोक अल्टिमेटली फिल्म बघायला येतात आणि फिल्म जर एंटरटेन केलं रिलेट केलं तर त्यांना मजा येते. मग ते एखादा खूप मोठा ॲक्टर पिक्चर वाईट आहे तर आपल्याला घेणं देणं नसतं, आवडत नाही पिक्चर.
93.5 FM बजाते रहो. लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.